हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:27 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये प्रयत्न चाललाय आपला पावसाला बोलवण्याचा. थोड्या वेळापूर्वी शंतनूचा आला होता फोन. शंतनू म्हणतोय की दरवर्षी असं होतं, म्हणजे ही गोष्ट बऱ्यापैकी लोकांसोबत घडते बरं का, की आपण समजा रेनकोट कॅरी केला, छत्री कॅरी केली तर पाऊस पडत नाही, आणि आपण समजा रेनकोट छत्री काही कॅरी केलेलं नसेल तर नेमका त्याच वेळेला पाऊस पडतो. गेल्या 3 दिवसांपासून म्हणे मी हटकून रेनकोट आणि छत्री घरी ठेवून जातोय की बाबा रे आपण नेलं नाहीये म्हणून तरी येईल. या मान्यता बऱ्याच लोकांच्या असतात, सुपरस्टिशियस आपण असतो थोडेफार या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि तो तसा प्रयत्न करू नये पाहतो की बाबा रे चल माला भिजव पण ये तरी शहरात, धाड 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 पड तरी, कोसळ तरी, पण काय पाऊस यायला तयार नाहीये. बाप रे बाप, काय तुम्ही कसं बोलवता आहात पावसाला? 6601935 नंबर आहे, जरा शेअर करा काय भावभावना आहेत. हा जो पाऊस दडी मारून बसलेला आहे याला कसं बरं आणूयात, कसं बरं मनवूयात, थोडंसं आपणही आता भावनिक होऊन एक प्रयत्न करून पाहू, नाही का? सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर ग्रेट ग्रँड मस्तीचा ट्रॅक तेरी कमर को, एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहा.